नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान आज 3000 युवा नेत्यांशी संवाद साधणार. विकसित भारताच्या उभारणीसाठी भारत नशामुक्त होणं आवश्यक असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथं 22 मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून 35,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींविरुद्ध मकोका लागू. आणि जालना इथं आयोजित 3 दिवसीय महाचिंतनीचा समारोप. आता सविस्तर बातम्या. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त दिल्लीत भारत मंडपम इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3000 युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत. विकसित भारतासाठी 1,00,000 तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. दरम्यान अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्तानं अयोध्येत कालपासून विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. विकसित भारताच्या उभारणीसाठी भारत नशामुक्त होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरच्या परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवाडा मोहिमेचं तसंच मानस 2 या हेल्पलाईन सेवेच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विस्ताराचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते झालं. गेल्या 10 वर्षात सुमारे 24,00,000 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पुढच्या काही दिवसात अंमली पदार्थांचा मोठा साठा नष्ट करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान अमित शहा आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते शनिशिंगणापूर आणि शिर्डीला भेट देणार आहेत. शिर्डीमध्ये होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. प्रदूषण नियंत्रणात योग्य कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भात विविध विभागांची बैठक घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. नद्यांमधल्या जलप्रदूषणाला आळा घालण्यासह नदी पुनरुज्जीवनासंबंधी भूमिका मांडताना त्या म्हणाल्या,
महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वॉटर पोल्युशनचा फार मोठा विषय आहे. वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे, ज्याला आमचं जे खातं आहे ते बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाही आहे, त्याचाही मी चांगला आढावा घेतलाय. आणि कोस्टल झोनमध्ये पण जे प्रदूषण आहे त्याचाही चांगला आढावा घेतलाय. आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटीस बजावण्यात येतील. त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येईल आणि या प्रदूषणाच्या बद्दल कडक कारवाई करण्यात येईल. नदी पुनर्जीवनाचं एक चांगलं काम त्याच्यातनं करता येईल. नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या नद्या एक एक नदी प्रत्येक ठिकाणाची घेऊन त्याच्यावर आम्ही एसटीपी लावून त्याच्याबद्दल काय करता येईल.
छत्रपती संभाजीनगर आणि लातूर जिल्ह्यातल्या पशुसंवर्धन विभागाची मुंढे यांनी काल आढावा बैठक घेतली. तालुका पातळीवरील पशुवैद्यकीय दवाखाने तसंच पदभरतीबाबतही प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला 14 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानिमित्तानं पहिला अभिनंदन सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात साजरा झाला. या सोहळ्यात बोलताना सामंत यांनी 17 देशात 60 मराठी मंडळं कार्यरत असल्याची माहिती दिली. मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यापीठानं पुढाकार घ्यावा असं सांगताना भाषा संवर्धन पंधरवाड्यात सर्व शैक्षणिक संस्थांना मराठी भाषेसंदर्भात किमान 1 कार्यक्रम घेण्याची सूचना करण्याचं आवाहन सामंत यांनी केलं. ते म्हणाले,
14 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन आठवडा आम्ही साजरा करतो. आपण जर सगळ्या कॉलेजेसना सगळ्या शाळांना आपण जर निर्देश दिले की या 15 दिवसांमध्ये किमान 1 तरी कार्यक्रम मराठी भाषेचा आपण जर केला तर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे देशातलं पहिलं विद्यापीठ असेल की ज्यांनी मराठी भाषा ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं औद्योगिक विकासाबाबत सामंत यांनी काल बैठक घेतली. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ऑरिक सिटीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या 46 औद्योगिक क्षेत्रांशिवाय आणखी 33 औद्योगिक क्षेत्र स्थापन करणं प्रस्तावित असल्याचं सांगण्यात आलं. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर औद्योगिक परिसरात 22 मोठ्या प्रकल्पांनी भूखंडांची मागणी केली असून या माध्यमातून 35,000 कोटी रुपये गुंतवणूक येणार असल्याची माहिती दिली. मराठवाड्यात उभारण्यात येत असलेल्या उद्योग भवनांबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
मराठवाड्यामध्ये 4 उद्योग भवन आपण मानतोय.
त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव त्याची कामं सुरू झालेली आहेत. काही कामं ही पहिल्या स्लॅब पडून आली, दुसऱ्या स्लॅब पडून आली, त्या वर्षभरामध्ये ही कामं आता पूर्ण होणार.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मकोका लागू करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काल याबाबत माहिती दिली. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी तसंच परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातल्या दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी काल धाराशिव तसंच वाशिम इथं सर्वपक्षीय सर्वधर्मीय संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. सहकार विभागाच्या माध्यमातून गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटींच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात किनगाव इथं रस्ते विकास कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते काल बोलत होते. या संस्थांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी गोदाम उभारणी, विविध सेवांचा पुरवठा, कामकाजाचं संगणकीकरण आदी सहकार्य करण्यात येत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महिलांच्या खो खो विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून दिल्ली इथं प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या कळंब आंबा इथल्या प्रियंका इंगळेची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे वडील हनुमान इंगळे यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला आहे.
तिला वर्ल्ड कप साठी संधी मिळाली व वर्ल्ड कपला सिलेक्शन होऊन ते आता भारतीय संघाचे कर्णधार याची निवड होऊन मी वडील या नात्याने मी तिच्यावर भरपूर आनंदात आणि खुश आहे.
जालना इथं आयोजित 3 दिवसीय महाचिंतनीचा काल समारोप झाला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यावेळी उपस्थित होते. चक्रधर स्वामींनी मानव धर्माला सर्वोच्च प्राधान्य दिलं, अज्ञान अंधश्रद्धेतून समाजाला मुक्त करण्याचं कार्य केलं, त्यासोबतच वर्ण जाती व्यवस्थेला आव्हान दिलं असं बागडे यावेळी म्हणाले. नागपूर इथले संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ कोमल ठाकरे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते यंदाचा चिंतनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काल नांदेड इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड आणि पळसा शाखांतर्फे त्यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. आज मराठी वाङ्मय मराठी संस्कृतीची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे मराठी भाषा मराठी संस्कृती वाचवण्यासाठी आपली सांस्कृतिक अस्मिता पुनर्जागृत केली पाहिजे असं रसाळ यावेळी म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ पृथ्वीराज तौर यांना दिल्ली इथं होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित करण्यात आलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्या पार्श्वभूमीवर हे निमंत्रण मिळणं अभिमानास्पद असल्याची भावना डॉ तौर यांनी व्यक्त केली आहे.
माझ्या आयुष्यातल्या एकूण प्रमोदच्या आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण आहे असं मला वाटतंय की मी जे काम मागच्या 3 दशकांपासून करतो आहे, मागच्या 30 वर्षांपासून भाषांतर, प्रत्यक्ष कविता लेखन आणि नंतर मागच्या 20 वर्षांपासून मराठी भाषेच्या संदर्भातलं जे काही संशोधन करतो आहे त्या एकूणच कार्याचा हा सन्मान आहे असं मला वाटतं. हा सन्मान केवळ माझाच आहे असं नाही तर मी ज्या ठिकाणी काम करतोय त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचाही हा सन्मान आहे.
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी महोत्सवाच्या 5व्या दिवशी काल पारंपरिक जलयात्रा काढण्यात आली. या महोत्सवानिमित्त तुळजापूर इथं राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा काल घेण्यात आली. राज्याच्या विविध जिल्ह्यातून 307 शालेय स्पर्धक यात सहभागी झाले होते. लातूर इथं काल मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचा समारोप झाला. यावेळी विविध 14 ठराव पारित करण्यात आले. राज्यस्तरीय शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत मुख्याध्यापक संघास सहभागी करून घ्यावं, आरटीई कायद्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित वाढीव शिक्षक पदं मंजूर करून त्यास मान्यता द्यावी आदी ठरावांचा यात समावेश आहे. नांदेडमध्ये 59व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाचं उद्घाटन काल राज्याचे शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांच्या हस्ते झालं. या अधिवेशनात आज तज्ञांच्या व्याख्यानासह परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते सिद्धा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या महोत्सवात विविध वस्तूंचे एकूण 45 स्टॉल उभारण्यात आले आहेत. शेवटी ठळक बातम्या. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान आज 3000 युवा नेत्यांशी संवाद साधणार. विकसित भारताच्या उभारणीसाठी भारत नशामुक्त होणं आवश्यक असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन आणि छत्रपती संभाजीनगर इथं 22 मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून 35,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.